आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. शालेय बसचं शुल्क प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणाच्या माध्यमातून निश्चित करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव. नाशिक जिल्ह्यात ट्रक आणि पिकअप यांच्या अपघातात 4 जणांचा मृत्यू. आणि आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टीची अंतिम फेरीत धडक. थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. याविषयीचा अधिक वृत्तांत आता ऐकूया.
संसद भवनात प्रेरणास्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अन्य मंत्र्यांनी फुले यांना आदरांजली वाहिली. राज्यात लोकभवन इथं राज्यपालांनी महात्मा फुले यांना अभिवादन केलं. विधानभवनातही महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. 2027 हे द्विशताब्दी वर्ष राज्यात उत्साहात साजरं करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. या अनुषंगानं शालेय शिक्षण विभाग आजपासून पुढच्या वर्षी 10 एप्रिलपर्यंत राज्यातल्या सर्व शाळांमध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणार आहे. सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयं तसंच सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये महात्मा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून या उपक्रमाची सुरुवात झाली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय रुजवण्यासाठी शाळांमध्ये वाचनालयं ज्ञान केंद्र म्हणून विकसित केली जाणार आहेत. तसेच फुले यांच्या विचारांवर आधारित व्याख्यानं, वेबिनार, परिसंवाद आणि चर्चासत्रांचं आयोजन करण्यात येणार आहे. अकोला इथं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं जयंती महोत्सवाचं आयोजन केलं होतं. बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद पंचायत समितीनं महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहरातल्या वरवाडे इथं महात्मा फुलेंना आदरांजली वाहिली.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त त्यांचं गाव खानवडी इथं अभिनव जिल्हा परिषद शाळा सुरू करणे ही त्यांच्या कार्याला खरी मानवंदना ठरेल असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुण्यात खानवडी इथे ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचं उद्घाटन आणि लोकार्पण आज झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे महापालिकेनं आज 100 अटल टिंकरिंग लॅब्सचं उद्घाटन केलं आहे. तसंच राज्याच्या कौशल्य विकास विभागानं आजच एका कौशल्य प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन केलं असून सरकार अशा प्रकारची 1000 केंद्र उभारणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2022 साली या शाळेची पायाभरणी केली होती. सरकार आणि खासगी कंपन्यांच्या देणग्यांमधून या शाळेचं बांधकाम पूर्ण झालं आहे. केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयानं आयोजित केलेल्या माय भारत बजेट क्वेस्ट 2026च्या मुंबई विभागाची अंतिम फेरी 12 आणि 13 एप्रिल रोजी मुंबईतल्या डॉ डी वाय पाटील विद्यापीठात होणार आहे. माय युवा भारत महाराष्ट्र आणि गोव्याचे राज्य संचालक अमित पुंडे यांनी आज मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली. या 2 दिवसीय विचारमंथन सत्रात केंद्रीय अर्थसंकल्प 2026 निगडीत विषयांवर होणाऱ्या चर्चेत शिक्षण तज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातले तज्ज्ञ आणि विषय विशेषज्ञ सहभागी होणार आहेत. देशभरातल्या 17 ठिकाणांहून 15,000हून अधिक युवक यात सहभागी होणार आहेत. या दरम्यान महिला युवा संसद देखील आयोजित होणार असून त्यात महिला आरक्षण विधेयकावर संसदीय पद्धतीनं चर्चा होईल. मुंबईत एनएफडीसी अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी आज भेट देत इथल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी महामंडळाच्या प्रांगणात वृक्षारोपणही केलं. त्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट दिली. वेव्स 2025 सारख्या जागतिक माध्यम उपक्रमांमधल्या भारताच्या सहभागातून घेतलेल्या घटकांबाबत तसंच संग्रहालयाच्या विकासाबाबत अधिकाऱ्यांनी त्यांना माहिती दिली. कुमार यांनी एनएफडीसी प्रांगणातल्या आयआयसीटी मधल्या सुविधांचाही यावेळी आढावा घेतला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सर्व पदांसाठीची पात्रता, अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवड संबंधीचा तपशील newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे 15 एप्रिल 2026. त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा.
प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शालेय बसचं शुल्क प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणाच्या माध्यमातून निश्चित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं सादर केला आहे. यानुसार पालकांकडून केवळ मासिक शुल्क घेतलं जाणार आहे. एकरकमी आगाऊ रक्कम घ्यायला सरकारनं मनाई केली आहे. मोटार वाहन कायद्याच्या अंतर्गत परिवहन विभागानं शालेय बस नियमनाच्या संदर्भात अधिसूचना जाहीर केली आहे. त्यात हे नमूद केलं आहे, बसमधला विद्यार्थी किती वाजता आला आणि किती वाजता उतरला या वेळेसह त्याची दैनिक उपस्थिती नोंद बंधनकारक करण्यात आली आहे. पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या वाहनात महिला परिचारिका आवश्यक असणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक वाहनात डिजिटल सेफ्टी मॉनिटरिंग सिस्टीम बसवणं अत्यावश्यक असेल. या प्रणालीद्वारे वाहनाचं लाईव्ह ट्रॅकिंग, डिजिटल उपस्थिती नोंद, स्वयंचलित अलर्ट आणि पालकांना थेट माहिती मिळणार आहे. राज्यस्तरीय मंचाशी या प्रणालीचं एकत्रीकरणही करण्यात येणार आहे. सर्व शालेय बस आणि व्हॅनमध्ये GPS आधारित व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस, पॅनिक बटन, अग्निसुरक्षा यंत्रणा, CCTV तसंच सर्व सीट्ससाठी सीट बेल्ट सक्तीचे आहेत. बस चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणी, वैद्यकीय प्रमाणपत्र आणि अधिकृत नियुक्तीपत्रही सरकारनं अनिवार्य केलं आहे. आता प्रत्येक शाळेत परिवहन समिती कार्यरत असेल आणि भाडे, सुरक्षितता आणि सेवा यासंबंधी पालकांच्या तक्रारींचं निवारण समितीच्या माध्यमातून होईल. शालेय वाहतुकीची नियमित तपासणी शिक्षण आणि परिवहन विभाग संयुक्तपणे करणार असून त्याचे अहवाल जिल्हा पातळीवरच्या समितीकडे सादर केले जातील. नवीन नियम लागू झाल्यानंतर 3 महिन्यांमध्ये सर्व शालेय वाहनं नियमांनुसार सुसज्ज करणं आवश्यक राहील. अन्यथा संबंधित वाहनांचे परवाने निलंबित किंवा रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पंचाळे शहा रस्त्यावर काल मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमाराला ट्रक आणि पिकअप यांच्यात जोरदार धडक होऊन पिकअप कारनं पेट घेतल्यानं 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 महिलांचा समावेश आहे. पशुखाद्य भरलेल्या ट्रकनं दिलेल्या धडकेत पिकअप कार सुमारे 100 फूट ओढत नेली. यात डांबरी रस्त्यावर घर्षण होऊन पिकअप कारनं पेट घेतला असावा असा अंदाज अग्निशमन दलानं व्यक्त केला आहे. हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी 8:45 भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हा भूकंप 4.7 रिक्टर स्केल तीव्रतेचा होता. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या शिरली गावाच्या उत्तरेस पांगरा शिंदे परिसरात होता. हादरे जाणवताच नागरिक घराबाहेर पडले. भूकंपाच्या धक्क्यानं वसमत तालुक्यातल्या अनेक गावातल्या घरांना तडे गेले आहेत. चीनमध्ये निंगवो इथं सुरू असलेल्या बॅडमिंटन आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टीनं पुरुष एकेरी गटात अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे भारताचं किमान रौप्यपदक निश्चित झालं आहे. जागतिक मानांकनात 25व्या स्थानावरच्या आयुषनं उपांत्य फेरीत अग्रमानांकित आणि गतविजेता थायलंडच्या कुंडलावुत वितिडसन याला 3 गेम्सच्या सामन्यात अटीतटीची झुंज दिली. अंतिम सामन्यात आयुषचा मुकाबला चिनी तैपेईच्या 4थ्या मानांकित चोऊ तीन चेन किंवा चीनच्या 2वित मानांकित शी युकी यांच्याबरोबर होईल. भारताच्या दिनेश खन्नानं 1965 सालामध्ये या स्पर्धेत पुरुष एकेरीत सुवर्णपदक मिळवलं होतं. त्यानंतर आता आयुष शेट्टी हा अंतिम फेरी गाठणारा दुसरा भारतीय ठरला आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये आज पंजाब किंग्सचा सामना सनरायझर्स हैदराबादची 3:30 चंदीगडमध्ये पीसीए क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणार आहे. पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये होणार असून हा सामना चेन्नईमध्ये MA चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 सुरू होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. शालेय बसचं शुल्क प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणाच्या माध्यमातून निश्चित करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव. नाशिक जिल्ह्यात ट्रक आणि पिकअप यांच्या अपघातात 4 जणांचा मृत्यू. आणि आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टीची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.